आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अशांतता अस्थिरतेच्या काळात योग शांततेच्या मार्गाची वाट दाखवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशासह महाराष्ट्रात 11वा जागतिक योग दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा. भारत पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार कधी पुनर्स्थापित करणार नाही, गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. गंभीर उल्लंघनाबद्दल 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे डीजीसीएचे एअर इंडियाला निर्देश. इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेचा हस्तक्षेप. अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला. आणि अँडरसन तेंडुलकर करंडकाच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील 471 धावांना इंग्लंडचं संयमित उत्तर. आता सविस्तर बातम्या. जागतिक पातळीवर विविध देशांमधील वाढता तणाव, अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण असताना योग हा शांततेच्या मार्गाची वाट दाखवत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 11व्या जागतिक योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथं आयोजित समारोहाचं नेतृत्व करत उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला मानवतेसाठी योगाभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं, जेणेकरून अंतर्गत शांतता हे जगाचं धोरण होईल. योग हा वैयक्तिक सरावाचा भाग राहिला नसून तो जागतिक सहभागाचं माध्यम म्हणून उदयाला आला आहे, असं सांगून ते म्हणाले.
योग से हमें शांति की दिशा मिलती है. मैं विश्व समुदाय से आज के इस महत्वपूर्ण अवसर पर एक आग्रह करूंगा. लेट दिस योगा डे मार्क द बिगिनिंग ऑफ योगा फॉर ह्यूमैनिटी 2.0 वेयर इनर पीस बिकम्स ग्लोबल पॉलिसी.
आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून योग विज्ञानाला जागतिक स्तरावर बळ मिळण्यासाठी देशाचे प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी देशातील प्रमुख वैद्यकीय संस्था योग संशोधनामध्ये सक्रिय असल्याचं सांगितलं. याचा उद्देश समकालीन निदान उपचारांमध्ये योगाची समर्पकता प्रस्थापित करणं असं असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले.
योगची वैज्ञानिकता को आधुनिक चिकित्सा पद्धती में स्थान मिले, ये हमारा प्रयास है. हम देश के मेडिकल और रिसर्च इंस्टीट्यूशन में योगा के क्षेत्र में एविडेंस बेस्ड थेरेपी को भी प्रोत्साहित कर रहे हैं. इस दिशा में दिल्ली के एम्स की रिसर्च में सामने आया है कि योग की कार्डियक और न्यूरोलॉजी डिसऑर्डर्स के उपचार और विमेन हेल्थ और मेंटल वेलबींग में अहम भूमिका है.
या वर्षाच्या योगदिनाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्य अशी होती. योगाभ्यास वर्तमान आणि भावी पिढ्यांचं सुखद भविष्य सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण जग एकत्रित आल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विशाखापट्टणममधल्या मुख्य कार्यक्रमात 272,000 लोकांनी सहभाग घेतला. 11व्या योगदिनानिमित्त महाराष्ट्रात सरकारी संस्था, संघटना तसंच सामान्य नागरिकांच्या सहभागासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये झालेल्या योगदिन सोहळ्यात सहभाग घेतला. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरु करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भक्ती आणि योग यांच्या माध्यमातून आरोग्यदायी समाजाची निर्मिती व्हावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्याद्वारे आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच सर्वच जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं तसंच योग सराव सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक देखील या सरावांमध्ये सहभागी झाले होते. युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत समाविष्ट असलेल्या राज्य वारसास्थळांवरही योग प्रात्यक्षिकं सादर झाली. मुंबईजवळच्या कान्हेरी लेणी, गारापुरी लेणी, बुलडाण्यातील गायमुख मंदिर, पुण्यातला आगाखान पॅलेस, शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा, अजिंठा लेण्या आणि अमरावतीमध्ये बौद्ध स्तूप इथं योग प्रात्यक्षिक झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार कधी पुनर्स्थापित करणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. राजस्थानमधून पाकिस्तानला जाणारं अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी सरकार एक कालवा बांधेल, असंही ते म्हणाले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचं सरकारचं धोरण अबाधित आहे. सरकार दहशतवादाच्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करत आहे, मग ते काश्मीर असो, नक्षलवादी भागात असो किंवा ईशान्येकडील असो, असंही शहा यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की भारत केवळ सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम नाही तर जगात गुंतवणूक करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. भारत हा पारदर्शक धोरण आणि मोठी ग्राहक बाजारपेठ असलेला लोकशाही देश आहे. सरकारनं 2014 पासून विकासाची फळं देशभर समान रीतीनं वाटण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत अशी पुष्टीही शहा यांनी केली. भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्यास सज्ज असल्याचं सांगून गृहमंत्री म्हणाले की देशातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि गरीबांचा आर्थिक समावेश हे जगासाठी अभ्यासण्यासारखं एक आदर्श उदाहरण आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाला गंभीर उल्लंघनासाठी कर्मचारी वेळापत्रक आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून 3 अधिकाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिकाऱ्यांविरुद्ध विलंब न करता अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आणि अशा कारवाईचा निकाल 10 दिवसांच्या आत कळवण्याचे निर्देशही डीजीसीएनं दिले आहेत. हे अधिकारी कार्यान्वयन त्रुटींसाठी जबाबदार असल्याचं डीजीसीएनं एका निवेदनात म्हटलं आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांसह इराणमधून श्रीलंकेच्या नागरिकांना बाहेर काढण्यात वेळेवर मदत केल्याबद्दल श्रीलंकेनं भारत सरकारचे आभार मानले आहेत. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे की एकतेचं हे कृत्य श्रीलंका आणि भारत यांच्यातील भक्कम आणि चिरस्थायी भागीदारीचं उदाहरण आहे आणि श्रीलंकेच्या लोकांनी त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. इराण इस्रायल संघर्षात हस्तक्षेप करत आता इस्रायलसोबत अमेरिका अधिकृतपणे सहभागी झाली आहे. अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला केला असून हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सर्व विमानं इराणी हवाई हद्दीबाहेर आहेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशातून जाहीर केलं आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सनं साहित्य मृत्यूला कायदेशीर मान्यता देणारं विधेयक मंजूर केलं आहे. याद्वारे समाजात मोठ्या सामाजिक बदलाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विधेयकाद्वारे इंग्लंड आणि वेल्समधील मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सीमांत आजारी प्रौढांना म्हणजेच ज्यांना जगण्यासाठी 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना वैद्यकीय सहाय्यानं त्यांचं जीवन संपवण्याचा अधिकार मिळणार आहे. साहित्य मृत्यू इच्छा मरणापेक्षा भिन्न आहे. हे विधेयक आता अधिक छाननीसाठी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये जाईल. लंडनमध्ये लीड्समधील हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर करंडक 5 सामन्यांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनं 3 गडी बाद 209 धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली. भारताचे उर्वरित गडी धावांची फार भर टाकू शकले नाहीत. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अशांतता अस्थिरतेच्या काळात योग शांततेच्या मार्गाची वाट दाखवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशासह महाराष्ट्रात 11वा जागतिक योग दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा. भारत पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार कधीही पुनर्स्थापित करणार नाही, गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. गंभीर उल्लंघनाबद्दल 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे डीजीसीएचे एअर इंडियाला निर्देश. इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेचा हस्तक्षेप. अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला. आणि अँडरसन तेंडुलकर करंडकाच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील 471 धावांना इंग्लंडचं संयमित उत्तर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.